आज के दिन क्या हुआ था इतिहास में ये जानने का टाइम हो गया है। आज 18 मार्च 2016 अच्छा दिवसी 1869 मध्य ब्रिटिश पंतप्रधान नेविल चेंबरलेन यांचा जन्म झाला होता। अच्याच दिवशी भारताचे राष्ट्रीय नेते रफी अहमद किदवई यांचाही जन्म झाला होता 1894 साली। महात्मा गांधी यांना असहकार आंदोलनाबद्दल 6 वर्ष तुरुंगवास आजच्याच दिवशी ठोठावण्यात आला होता। 1922 साली ही घटना घडली होती। आणि अभिनेता शशी कपूर लाखो दिलो की धडकन त्यांचा जन्म आजच्याच दिवशी 1938 मध्ये झाला होता। आजचा दिवस अत्यंत अप्रतिम आहे। अलिशा चिनॉय 1965 मध्ये आजच्याच दिवशी जन्माला आली होती। इस दिन को सलाम करते हुए थोड़ाच वेळात आजच्या दिवसाला सुद्धा इतिहासामध्ये नोंदवण्यात यावं अशी एक महत्वपूर्ण घटना घडणार आहे। त्या घटनेबद्दल बोलूयात थोड़ाच वेळात। जी हजूरी फ्रॉम की एन का एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो।